गीतरत्न अध्याय एक हे सलमोनाचे गीतरत्न आहे. तरुणी आपल्या प्रियकराशी बोलत आहे, तू माझे मुख चुंबन घे, कारण तुझे प्रेम द्राक्षरसापेक्षा उत्तम आहे. तुझ्या अभिषेकाच्या तेलाचा सुगंध मोहक आहे. तुझे नाव दरवळणाऱ्या सुवासासारखे आहे, त्यामुळेच तरुणी तुझ्यावर प्रेम करतात. मला तुझ्याबरोबर ने आणि आपण पळून जाऊ. तरुणी स्वतःशीच बोलते, राजाने मला त्याच्या अंतपुरात आणले आहे. तरुणी तिच्या प्रियकराबरोबर बोलत आहे, मी आनंदित आहे, मी तुझ्याविषयी आनंदित आहे, मला तुझे प्रेम साजरे करू दे, ते द्राक्षरसापेक्षा चांगले आहे. ती स्त्री दुसऱ्या स्त्रीबरोबर बोलते, अहो येरुश्लेमेच्या कन्यांनो, मी काळी सावळी पण सुंदर आहे. मी केदाराच्या तंबूसारखी काळी आहे, शलमोनाच्या पडद्यासारखी सुंदर आहे. मी काळी आहे म्हणून माझ्याकडे टक लावून पाहू नका, कारण सूर्याने मी होरपळले आहे. माझे स्वतःचे भाऊ माझ्यावर रागवले होते, त्यांनी मला द्राक्षाच्या मळ्याची राखण करण्यास ठेवले, परंतु मी आपल्या स्वतःच्या द्राक्षमळ्याची काळजी घेतली नाही. ती स्त्री तिच्या प्रियकराबरोबर बोलत आहे, माझ्या जीवाच्या प्रियकरा, मला सांग, तो तू तुझा कळप कोठे चाडतोस? तू तुझ्या कळपाला दुपारी कोठे विसावा देतोस? तुझ्या सोपत्यांच्या कळपाजवळ भटकणाऱ्यासारखी मी का व्हावे? तिचा प्रियकर तिला उत्तर देतो, हे परम सुंदरी, जर तुला काय करायचे ते माहीत नाही तर माझ्या कळपाच्या मागे जा. तुझ्या लहान बकऱ्यांना मेंढपाळांच्या तंबूजवळच्या कुरणात चार. माझ्या प्रिये, फारोच्या रथाच्या घोड्यातल्या एका घोड्याशी मी तुझी तुलना करतो. तुझे सुंदर गाल सोन्याने अलंकृत केले आहेत, तुझी मान मोत्याच्या हारांनी सुंदर दिसत आहे. मी तुझ्यासाठी चांदीचे टिके लाविलेले सोन्याचे दागिने करेन. तिसरी स्वतःशीच बोलते, राजा आपल्या पलंगावर असता माझ्या जटामासींचा सुगंध पसरला. माझ्या वक्ष स्थळामध्ये रातभर विसावलेला माझा प्रियकर माझ्या गळ्यात असलेल्या गंधसराच्या पुडीसारखा मला आहे. माझा प्रियकर एन गेदेमधील द्राक्षाच्या मळ्याजवळील मेहंदींच्या फुलांच्या गुच्छासारखा आहे. तिचा प्रियकर तिच्याशी बोलतो, पहा माझ्या प्रिये, तू किती सुंदर आहेस, तू फारच सुंदर आहेस, तुझे डोळे कबुतरासारखे आहेत. तरुणी आपल्या प्रियकराशी बोलते, पहा माझ्या प्रियकरा, तू देखणा आहेस, तू किती देखणा आहेस, आपला बिछाना किती आल्हाददायक आणि सुखवाह आहे. आपल्या घराच्या तुळ्या गंधसरूच्या लाकडाच्या आहेत आणि छताचे वासी देवदारूच्या लाकडाचे आहे.